नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यातल्या 15 रेल्वे स्थानकांसह 103 पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांशी चर्चा. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांना वीज पुरवठा होण्यासाठी कमी मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेकडून प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनासाठी आजपासून विशेष मोहीम आणि ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ धाराशिव तसंच नांदेड इथं तिरंगा यात्रा. आता सविस्तर बातम्या. पायाभूत सुविधांचा वेगाने विकास आणि स्थानकांचं आधुनिकतेकडे होणारं परिवर्तन हे विकासही आणि वारसाही या मंत्राचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राजस्थानात बिकानेर इथं 18 राज्यांमधल्या 103 पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं. त्यावेळी ते बोलत होते. 26,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं. तसंच बिकानेर मुंबई दरम्यानच्या नव्या रेल्वेला देखील सुरुवात झाली. देशातले रस्ते, विमानतळ, रेल्वे आणि रेल्वे स्थानकं आधुनिक करण्यात येत आहेत. सरकार एकाच वेळी देशातल्या 1,300 रेल्वे स्थानकांना अमृत भारत योजनेअंतर्गत आधुनिक स्वरूप देत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. गेल्या 11 वर्षात देशात उत्तम पायाभूत सुविधा निर्माण झाल्याचं सांगून पंतप्रधानांनी विकसित भारताच्या निर्माणासाठी देशभरात आधुनिक पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
विकसित भारत बनाने के लिए आज देश में आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर बनाने का बहुत बड़ा महायज्ञ चल रहा है. हमारे देश की सड़कें आधुनिक हो, हमारे देश के एयरपोर्ट आधुनिक हो, हमारे यहाँ रेल और रेलवे स्टेशन आधुनिक हो, इसके लिए पिछले 11 साल में अभूतपूर्व गति से काम किया गया. आप कल्पना कर सकते हैं, इंफ्रास्ट्रक्चर के इन कामों पर देश पहले जितना पैसा खर्च करता था, आज उससे 6 गुना ज्यादा पैसा खर्च कर रहा है. आज भारत में हो रहे इन विकास कार्यों को देखकर दुनिया भी हैरान है.
ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना पंतप्रधानांनी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिल्याचं सांगितलं. आपल्या तीनही संरक्षण दलाच्या रणनीतीमुळे पाकिस्तानला हार मानावी लागली असं ते म्हणाले.
22 अप्रैल को आतंकवादियों ने धर्म पुचकर हमारी बहनों की मांग का सिंदूर उजाड़ दिया था. वो गोलियां पहलगाम में चली थी, लेकिन उन गोलियों से 140 करोड़ देशवासियों का सीना छलनी हुआ था. हमारी सरकार ने तीनों सेनाओं को खुली छूट दे दी थी. तीनों सेनाओं ने मिलकर ऐसा चक्रव्यूह कि पाकिस्तान को घुटने टेकने के लिए मजबूर कर दिया.
गेल्या 11 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेनं पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा केल्याचं प्रतिपादन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याप्रसंगी केलं. ते म्हणाले,
11 वर्षों में 34,000 किलोमीटर पटरियां बनी है, 47,000 किलोमीटर विद्युतीकरण किया है. वंदे भारत, नमो भारत, अमृत भारत, कई तरह के नई जनरेशन की गाड़ियां बनाई. पुराने ICF कोच को मिशन मोड में LHB से कन्वर्ट किया. 42,000 नए LHB कोच बनाए.
अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 15 स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला. यात आमगाव, चांदाफोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, इतवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड आणि वडाळा रोड यांचा समावेश आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईच्या परळ स्थानकावरून दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचं वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी 2,800 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विमानतळ परिसरात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधा या अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. जळगाव इथून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, धुळे रेल्वे स्थानकावरून माजी खासदार डॉ सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रकल्प जलद गतीने पूर्ण केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 7 बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं येत्या 15 दिवसात 32 वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं आज सकाळी संयुक्त अरब अमिरातीत तिथले सलोखा विषयक विभागाचे मंत्री शेख नहयान बिन मुबारक अल नहयान यांच्याबरोबर चर्चा केली. या ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून अशा प्रकारचं आयोजन करणारा यूएई हा पहिलाच देश आहे. खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ देखील आज जपानला पोहोचलं. दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईत जपान भारताला दृढ पाठिंबा देईल असा विश्वास जपानच्या नेत्यांनी व्यक्त केला. द्रमुक खासदार कानिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली तिसरं शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया, लाटविया आणि रशिया या 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना झालं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्र शासनातर्फे आजपासून एक राष्ट्र एक अभियान प्लास्टिक प्रदूषणाचा अंत ही मोहीम राबवण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सामाजिक माध्यमांवरून प्लास्टिक प्रदूषण संपवण्यासाठी सामूहिकरित्या प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
रायगड जिल्ह्यात सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग अर्थात CIIIT मंजूर झालं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीनं याबाबत केंद्र मंजुरीचं पत्र पवार यांना पाठवलं आहे. टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून रोहा औद्योगिक वसाहतीत नवीन केंद्र उभं राहणार आहे. याआधी बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या 2 CIIIT केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांना वीज पुरवठा होण्यासाठी कमी मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मुंबईत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी महाजनको आणि संबंधित शासकीय उपक्रमांकडून प्रस्ताव मागवून कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले. जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तयार केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी अन्य एका बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेकडून प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. स्वच्छ भारत ग्रामीण मिशन अंतर्गत जिल्ह्यात गाव पातळीवर विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी आज दिली. आजपासून 5 जूनपर्यंत प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम राबवण्यात येणार असून सोबतच गावातल्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत 28 मे रोजी मासिक पाळी व्यवस्थापन दिन साजरा करण्यात येणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ धाराशिव शहरात आज शिवसेनेच्या वतीनं तिरंगा यात्रा काढण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीत शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या भारतीय सैनिकांच्या वेशभूषेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या रॅलीत शाळा आणि महाविद्यालयातले विद्यार्थी, माजी सैनिक, नागरिक सहभागी झाले होते. नांदेड शहरातही शिवसेनेच्या वतीनं आमदार हेमंत पाटील आणि आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या नेतृत्वात तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली. जुना मोंढा ते तरोडा नाकापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत नागरिक उत्साहानं सहभागी झाले होते. जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं देशातली पहिली झऱ्यांची गणना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 15 मे पासून ही गणना सुरू झाली आहे. नागरिकांनी भूजल सर्वेक्षण विभागाला आपापल्या भागातील झऱ्यांची माहिती 800-740-1408 या क्रमांकावर कळवावी असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातल्या 15 रेल्वेस्थानकांसह 103 पुनर्विकसित अमृत भारत रेल्वेस्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांची चर्चा आणि ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ धाराशिव तसंच नांदेड इथं तिरंगा यात्रा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10